नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला वेग. स्टार प्रचारकांच्या ठिकठिकाणी जाहीर सभा. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार. मतदान केलेल्या नागरिकांना 2 दिवस तपासणी शुल्कात सूट देण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परभणी शाखेचा निर्णय. आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीची शेतकऱ्यांच्या नावावर खोटी नोंद केलेल्या 24 सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला वेग आला आहे. मोठ्या राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा ठिकठिकाणी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथं तर दुपारी राजस्थानमधल्या अजमेरा तालुक्यातल्या पुष्कर इथं सभा घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेशात गाझियाबाद इथं पंतप्रधान रोड शोमध्ये सहभागी झाले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा इथं प्रचारसभा घेतली. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज राजस्थानात जयपूर इथं पक्षाच्या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं मोठी प्रचारसभा घेण्यात आली. त्यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी सहभागी झाले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत परवा 8 तारखेपर्यंत आहे तर तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना येत्या 12 तारखेला जारी होणार आहे. काँग्रेस पक्षानं आज आणखी 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात गोवा राज्यातल्या उत्तर गोवा मतदारसंघासाठी रमाकांत खलप, दक्षिण गोवा मतदारसंघासाठी कॅप्टन विरिएटो फर्नांडीस यांना, मध्य प्रदेशातल्या मोरेनाथ मतदारसंघासाठी सत्यपाल सिंग सिकरवार, ग्वाल्हेरसाठी प्रवीण पाठक तर खंडवा लोकसभेसाठी नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. दादरा आणि नगर हवेली इथल्या एका जागेसाठी अजित रामजीभाई महला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं महायुतीचं काम न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर इथं आज झालेल्या निर्धार मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाघचवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्धार मेळावा घेण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची मागणी केली होती. ती मान्य होत नसल्या कारणाने पक्ष तटस्थ राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील. महायुतीतील भारतीय जनता पक्षासह सर्व घटक पक्ष त्यांना मताधिक्यानं निवडून आणतील असं भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्तानं नागपुरात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्ष हा देशातला सर्वाधिक सदस्य असलेल्या त्याचप्रमाणे सर्वात जास्त लोकप्रतिनिधी असणारा पक्ष आहे. या पक्षात कधीच फूट पडली नाही कारण या पक्षाचे कार्यकर्ते आत्मकेंद्रित नाहीत असं त्यांनी सांगितलं. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान भाजपाच्या 44व्या स्थापना दिनानिमित्तानं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेली अनेक वर्ष कठोर परिश्रम, संघर्ष आणि त्यागातून पक्षाची उभारणी केलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य घटक असल्याबद्दल भाजपाला अभिमान वाटत असून ही भागीदारी आणखी दृढ व्हावी असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्तानं मुंबईच्या दादर इथल्या वसंत स्मृतीच्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. तसंच मुंबईत भाजपा कार्यालयात अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ध्वजारोहण केलं. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण याचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. तेलंगणात मुलुगू जिल्ह्यातल्या आंतरराज्य सीमेजवळच्या पुजारी कांकेर जंगलात ही चकमक झाली. पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून 1 AK-47, 1 LMG आणि 1 12 बोअर बंदूक आदी साहित्य जप्त केलं. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आज दिल्लीतल्या राउन अवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.
बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
परभणी जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परभणी शाखेच्या वतीनं मतदान केलेल्या नागरिकांना 2 दिवस तपासणी शुल्कात 30% सूट देण्यात येणार आहे. डॉक्टर संघाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन याबाबतचं पत्र दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ राजगोपाल कलानी यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सामाजिक संघटना आणि संस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केलं आहे.
सीपच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या संघटना, संस्था, सामाजिक संस्था यांना बोलून आवाहन केलं होतं की 26 तारखेला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपण आपल्या ज्या दैनंदिन सेवा आहे त्यामध्ये काहीतरी सूट जाहीर करायची. तत्काळ इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी असं एक निवेदन आमच्याकडे दिलं की दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी जे कोणी नागरिक मतदान केल्याच्या वोटाची शाई दाखवून आमच्याकडे उपचारासाठी येतील त्यांना तपासणी शुल्कमध्ये 30% अशी भरघोस सूट ते देणार आहेत. आणि अजून काही संघटनांनी पुढे येऊन नागरिकांसाठी मतदारांसाठी सूट द्यावी असं मी जाहीर त्यांना आवाहन करतो. धन्यवाद.
धाराशिव जिल्ह्यातल्या सुमारे 2,994.54 हेक्टर शासकीय जमिनीची शेतकऱ्यांच्या नावावर खोटी नोंद करत ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासनाची आणि विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी 24 सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्यातले 16, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 2, परभणी 2, नांदेड 1 तसंच सोलापूर 1 आणि धाराशिव जिल्ह्यातल्या 1 सेवा केंद्राचा समावेश आहे. शासकीय जमिनीचे कोणतेही भाडेकरार किंवा संमतीपत्र नसताना सुमारे 1,170 शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या नोंदी दाखवत हा पीक विमा या केंद्र चालकांनी भरला होता असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुलामुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणल्यास समृद्ध राष्ट्र निर्माण होईल असं बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी सोनी यांनी म्हटलं आहे. बालविवाह जनजागृती अभियान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि विवेकानंद विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यातील शब ए कद्र आज साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्तानं सर्व मशिदींमध्ये आज रात्रभर नमाज अदा केली जाते. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या प्रसिद्ध जामा मशिदीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच इतर मशिदींमध्येही प्रार्थना केली जाणार आहे. नांदेड इथल्या कवयित्री मीनाक्षी आचमे चित्तरवाड यांच्या इटुकली पिटुकली बालकविता संग्रहाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे 2 पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिशु साहित्य या विभागात उत्कृष्ट प्रकाशनासाठीचा 1 पुरस्कार तर उत्कृष्ट मुखपृष्ठ विभागात याच संग्रहाचे मुखपृष्ठ तयार करणारे चित्रकार संतोष गोंगडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 28 एप्रिल रोजी पुणे इथं या पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी दिली. बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बडे, डॉ लक्ष्मण तांदळे उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या हॉकी संघादरम्यानच्या 5 सामन्यांच्या मालिकेतला आज झालेला पहिला सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 5-1 असा पराभव केला. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला वेग. स्टार प्रचारकांच्या ठिकठिकाणी जाहीर सभा. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार. मतदान केलेल्या नागरिकांना 2 दिवस तपासणी शुल्कात सूट देण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परभणी शाखेचा निर्णय. आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीची शेतकऱ्यांच्या नावावर खोटी नोंद केलेल्या 24 सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.